नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 30 जून शुक्रवार. घेऊया गुन्हेगारी बातम्यांचा आढावा. जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुली तरुणी आणि विवाहिता बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन तरुणींना फूस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या तक्रार त्यांच्या पालकांनी विविध पोलीस ठाण्यात केल्या आहेत. यात वयाच्या 85 पर्यंत झालेल्या तरुणीही या ना त्या बहाण्याने घरातून निघून गेल्या. मात्र त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत अशा तक्रारी पालकांनी केल्या आहेत. अशातच विवाहिता महिला किंवा ती मुलाबाळांसह कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याचा प्रकारही अधूनमधून उघडकीस येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, नशिराबाद, बोदवड, चाळीसगाव येथून विवाहिता आणि मुली बेपत्ता झाल्याचे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे. मात्र तरुणी किंवा विवाहित अल्पवयीन मुलीच नव्हे तर अल्पवयीन मुलगा, तरुण आणि वयस्कर व्यक्ती सुद्धा बेपत्ता होत असल्याचे समोर येत आहे. या हरविलेल्या आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन कुठलीच कमी ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा ठाव ठिकाणा उशिरा का होईना लागत असतो, मात्र ज्यांचा शोध लागत नाही त्यांच्या माता पिता पत्नी यांना रात्री झोप लागत नाही. आपल्या जवळचे व्यक्ती कुठे असेल, काय करीत असेल, आम्ही कुठे कमी पडलो याच विवंचनेत ते पडलेले असतात. खरे तर सध्या समाजात निर्माण झालेले आधुनिक वातावरण कारणीभूत ठरत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही इतकेच. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.